अभिजीत, अभिषेक, अभिराम, अभिजय, अभय, आकाश, आशीष। नमस्कार, प्रश्न तुम तो हमें बोलते। हेलो सर, आमचा आज एक इव्हेंट आहे ऑप्शन अनलिमिटेड नावाचा, त्यासाठी कॉल केला सर। सर आमच्या इव्हेंटमध्ये आमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत सर, त्यांचं एक्झिबिशन होतं आहे, तुम्हाला प्रत्येक प्रॉपर्टीची माहिती दिली जाईल तिकडे। हो सर, डेक्कनमध्ये होतं सर, प्रभात रोडला। तुम्ही येऊ शकता का? बरं, तुम्ही कोणाला भेटा सर, त्यांचं नाव कुठे शेतील मला? बरं बरं, ठीक आहे सर, काय प्रॉब्लेम, धन्यवाद सर माहिती दिली।